आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आधुनिक तंत्रज्ञानात हृदयरोग निदान आणि उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन। स्वतंत्र निष्पक्ष आणि प्रलोभनांपासून मुक्त निवडणुका निश्चित करण्यासाठी निरीक्षकांनी ताळमेळ राखून काम करावं असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं आवाहन। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील 52व्या जीएसटी परिषदेला नवी दिल्ली इथं सुरुवात। सिंगापूर इथं मागील 2 आठवड्यात दर दिवशी 2000 कोविड रुग्ण आढळून येत असल्याची सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांची माहिती। आणि चीनमधील हांगझोऊ इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विक्रमी घोडदौड। 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य अशी 100 पदकं जिंकून भारत चौथ्या स्थानावर। कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान आणि उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना यामुळे जीवनदान मिळत आहे, तसंच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे। मात्र 20 ते 30 वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारं हृदयविकार ही चिंतेची बाब असून ते थांबवण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं। कार्डियाक इमेजिंग आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते काल मुंबई इथं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। उद्घाटन सत्राला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सी एन मंजुनाथ, वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ जी एन महापात्रा, इंदूरच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ विनोद भंडारी, तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते। इमेजिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरता खर्चिक असून या चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणांची निर्मिती विदेशात होत असते। ही आधुनिक वैद्यकीय उपकरणं देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल असं राज्यपालांनी सांगितलं। हृदयरोग आणि त्याचा रोगनिदान खर्च आयुष्मान भारत सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल असंही राज्यपाल म्हणाले। संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या ताज्या अहवालानुसार सन 2050 पर्यंत भारतात वरिष्ठ नागरिकांची संख्या 34.7 कोटी इतकी असेल। त्यादृष्टीनं नागरिकांना पुरेशा प्रमाणात हृदयरोग चिकित्सा सुविधा मिळाव्या, तसंच ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक टेलिमेडिसिन आणि टेलिरेडिओलॉजीचा वापर कसा करता येईल याबाबत विचारविनिमय करावा अशी सूचना राज्यपालांनी केली। हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 1/3 मृत्यू 40 आतील व्यक्तींचे होत आहेत। वाढत्या हृदयविकारांमध्ये हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचं वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ सी आर मंजुनाथ यांनी यावेळी सांगितलं। यावेळी राज्यपालांच्या हस्ते कार्डियाक इमेजिंग अपडेट 2023 या पुस्तकाचं तसंच परिषदेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। निवडणुका निष्पक्ष पद्धतीनं झाल्या पाहिजेत आणि ते दिसून आलं पाहिजे। स्वतंत्र निष्पक्ष आणि प्रलोभनांपासून मुक्त निवडणुका निश्चित करण्यासाठी निरीक्षकांनी ताळमेळ राखून काम करावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे। ते काल मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या बैठकीत बोलत होते। निरीक्षकांनी निवडणुकीचं पावित्र्य राखून सर्व पक्षांना समान संधी देण्याची भूमिका घ्यावी असंही त्यांनी सांगितलं। निरीक्षक हे निवडणूक आयोगाचे महत्वाचे अंग असून त्यांनी निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी मनापासून काम करावं असंही ते म्हणाले। निवडणूक आयोग 80 वर्षाहून अधिक वयाच्या दिव्यांग आणि दुर्गम भागातल्या लोकांना घरातून मतदान करता येईल किंवा त्यांना मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था देण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला। स्वामीनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केलं। देशानं एक दूरदर्शी व्यक्ती गमावला असून ज्यांचं योगदान नेहमीच सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे। प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या गहू संशोधनातल्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आज जग बाजरी किंवा श्रीअन्न यांना सुपरफूड म्हणून संबोधित आहे, परंतु प्राध्यापक स्वामीनाथन यांनी 1990च्या दशकापासून बाजरीचं महत्व अधोरेखित केलं होतं। या लेखात प्राध्यापक स्वामीनाथन यांच्याशी झालेल्या संवादाबाबत सांगताना त्यांनी मृदा आरोग्य कार्ड योजनेबाबत मौल्यवान मार्गदर्शन केल्याचं सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची 52वी बैठक वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं सुरु झाली. यामध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे वित्तमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी देशात कोरोनाची लाट आल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मागील 3 आठवड्यात दैनंदिन 1000 होती, ती आता मागील 2 आठवड्यात 2000 गेली आहे. कोरोना ओमिक्रॉन व्हेरियंट EG.5 आणि HK.3 या विषाणूमुळे रुग्णवाढ झाल्याचं ते म्हणाले. सध्या कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसून ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन ओंग ये कुंग यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या गोरेगाव इथल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली, तसंच जखमींना शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली आणि उन्नतनगर गोरेगाव इथल्या जय भवानी SRA इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली. या घटनेची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं. SRA सारख्या इमारतींचे फायर ऑडिट त्वरित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. चीनमधील हांगझो इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 100 पदकं मिळवली आहेत. 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य अशी एकूण 100 पदकं जिंकून भारत चौथ्या स्थानावर असून आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आज सकाळी महिलांच्या कबड्डी आणि तिरंदाजी कंपाऊंड स्पर्धेत भारतानं सुवर्णपद जिंकलं. भारतीय महिला कबड्डी संघानं चिनी तैपेईचा 26-25 असा रोमहर्षक पराभव करत देशासाठी 100वं पदक जिंकलं. आज दुपारी सुवर्णपदकासाठी पुरुष कबड्डी संघाचा इराणशी सामना होईल. तिरंदाजीमध्ये ओजस देवतळे यानं आज पुरुषांच्या वैयक्तिक अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर अभिषेक वर्माला रौप्यपदक मिळालं. दोन तिरंदाजांमधल्या अंतिम सामन्यादरम्यान अंतिम गुणांमध्ये केवळ 2 गुणांचा फरक होता. आज सकाळी महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजी सामन्यांमध्ये ज्योती सुरेखा वेमनन सुवर्ण आणि अदिती गोपीचंद स्वामीनं कांस्य पदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रम नोंदवत ज्योतीनं अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या सो चीचा 149-145 अशा फरकानं पराभव केला. अदितीनं इंडोनेशियाच्या राहिक फादिलीविरुद्ध 146-140 अशा फरकानं विजय मिळवला. कुस्तीचे सामनेही सुरु झाले आहेत. पुरुषांच्या फ्री स्टाईलमध्ये 74 किलो वजनी गटात यश, 86 किलो वजनी गटात दीपक पुनिया, 97 किलोमध्ये विकी आणि 125 किलो वजनी गटात सुमित रिंगणात उतरणार आहेत. बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत चिराग शेट्टी सात्विक साईराज रँकी रेड्डीची जोडीचा आज सामना होईल. महिला हॉकीमध्ये आज दुपारी ब्रॉन्झ पदकासाठी प्ले ऑफ सामना होणार आहे. यामध्ये भारत आणि जपानचे संघ आपली ताकद दाखवतील. आशियाई स्पर्धेत 100 अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय अॅथलेटिक चमूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की भारतासाठी ही एक अविस्मरणीय कामगिरी आहे. 100 पदकं मिळवल्याबद्दल संपूर्ण देशच रोमांचित झाला आहे असं ते म्हणाले. क्रीडा आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही भारतीय अॅथलेट चमूचं अभिनंदन केलं आहे. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की हे सारे खेळाडू भविष्यातल्या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक जागतिक विक्रम मोडीत काढून नवे आशियाई विक्रम प्रस्थापित केल्याचंही ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आधुनिक तंत्रज्ञानात हृदयरोग निदान आणि उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. स्वतंत्र, निष्पक्ष आणि प्रलोभनांपासून मुक्त निवडणुका निश्चित करण्यासाठी निरीक्षकांनी ताळमेळ राखून काम करावं असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं आवाहन. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील 52व्या जीएसटी परिषदेला नवी दिल्ली इथं सुरुवात. सिंगापूर इथं मागील 2 आठवड्यात दर दिवशी 2000 कोविड रुग्ण आढळून येत असल्याचं सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांची माहिती. आणि चीनमधील हांगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विक्रमी घोडदौड. 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य अशी 100 पदकं जिंकून भारत चौथ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.